मित्र हो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. अनेकांना त्याचं उत्तर देता येणार नाही, पण प्रत्येकाला याचं उत्तर माहीत हवं. तुम्ही स्वर्गात जाणार का? हा तो प्रश्न. आणि याचं उत्तर मिळतं देवाच्या वचनात. प्रथम रस्ता माहीत हवा. बायबल सांगतं, प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि देवानं त्याला मेलेल्यातून जिवंत केलं असं कबूल करा, म्हणजे तुमचं तारण होईल. येशूच मार्ग आहे. तो म्हणतो, मार्ग मीच आहे, माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणाला पित्याकडे येता येत नाही, याशिवाय दुसरा मार्ग नाहीच. येशू ख्रिस्त हा देवाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे. मी पापी आहे असं कबूल करून तुम्ही त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केला तर स्वर्गाकडचा तुमचा प्रवास योग्य मार्गाने सुरू झाला आहे. मग तुमच्या जीवनात बदल घडतो. स्वतःचं जीवन पहा. विश्वास ठेवल्यानंतर कोणता फरक पडला ते पहा. गतकालातील तुमच्या पापांची क्षमा करणे एवढंच देव करीत नाही, तो तुम्हाला नवीन माणूस करतो. अनेकांना वाटतं जरा धर्माचे नियम बियम जास्त पाळले की झालं, आपल्या आत्म्यांना काही शिक्षा होणार नाही. असा बालिशपणा करू नका. धर्मनियम पाळण्यानं तारण होत नाही, ख्रिस्तच तारण करतो. आणि मग तो तुम्हाला आतून बाहेरून शुद्ध करतो, तुमचा पालट होतो. तुमचे विचार, आशा, आकांक्षा सारं बदलून जातं. आपलं तारण झालंय, आपण स्वर्गाकडे चाल करतोय हे दाखवणारी तिसरी खूण म्हणजे अंतःकरणात देवाच्या आत्म्याचे आगमन आणि वस्ती. ही आंतरीची खूण पटली की सारा आनंदी आनंद. तुम्ही देवाचं मूल होता, देव तुमचा पिता होतो. तुम्हाला देवाशी विश्वासानं प्रीतीनं हितगुज करता येतं. कसलीच भयभीती उरत नाही. शांती सुखाचा लाभ होतो. पाप क्षमेची खात्री पटते. स्वतःचं जीवन पहा. या तीनही खुणा तुमच्यामध्ये असल्या तर स्वर्गाच्या दिशेने तुम्ही चालत आहात. माझ्या पापांची क्षमा कर असं तुम्ही येशू ख्रिस्ताला विनवलेत का? त्यानं क्षमा केली असा तुमचा विश्वास आहे का? त्याच्या इच्छेनुसार तुमचं जीवन बदललंय ना? तुम्ही त्याचे आहात आणि तो तुमच्या अंतःकरणात आहे ही खूण पटली का? असं नसेल तर आता येशूकडे या, क्षमा मिळवा. बायबल सांगतं, तुम्हाला सर्वकाळचं जीवन मिळावं हे समजण्यासाठी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवा. तो आमच्यामध्ये आहे हे त्यानं दिलेला आत्मा आपणाला सांगतो. येशू म्हणतो, माझ्याकडे येणाऱ्या कोणालाही मी टाकणार नाही.